खंड पाचवा प्रकरण 33 हिमालया एवढी चूक। अहमदाबादच्या सभेनंतर लगेच मी नडियादला गेलो। हिमालया एवढी चूक असे जे शब्द इतके प्रसिद्ध झाले आहेत ते प्रथम मी नडियादमध्ये उच्चारले। अहमदाबादमध्ये मला माझी चूक कळू लागली होती, पण नडियादमध्ये तेथील स्थिती प्रत्यक्ष पाहून विचार करता, तसेच खेडा जिल्ह्यात पुष्कळ इसमांना पकडले होते त्यासंबंधीची हकीकत ऐकून, ज्या सभेमध्ये मी घडलेल्या हकीकतीसंबंधी भाषण करीत होतो त्या सभेमध्येच एकाएकी मला लख दिसून आले की खेडा जिल्ह्याच्या किंवा तसल्याच इतर लोकांना सविनय कायदेभंगासाठी पाचारण करण्यात मी घाई केली व ती चूक मला पर्वतासमान भासली। मी अशा तऱ्हेची कबुली दिल्यामुळे माझा भरपूर उपहास झाला आहे, तरी पण मला या कबुलीबद्दल कधीही पश्चाताप पडलेला नाही। मी नेहमी असेच मानित आलो आहे की इतरांचे गजा एवढे दोष आपण रजा एवढे करून पाहू लागू व स्वतःचे राई एवढे दोष पर्वतासमान पाहायला शिकू, तेव्हाच आपल्याला स्वतःच्या व इतरांच्या दोषांचे यथायोग्य प्रमाण मिळू शकेल। मला असेही वाटते की या सामान्य नियमाचे पालन सत्याग्रही होऊ इच्छिणाऱ्याने तर फारच सूक्ष्मपणे केले पाहिजे। ही पर्वतप्राय वाटणारी चूक कोणती ते पाहूया। कायद्याचा सविनय भंग त्याच इसमाकडून होऊ शकेल की जो कायद्याला विनयपूर्वक स्वेच्छेने मान देत आला आहे। आपण बहुधा कायद्याचे पालन करतो ते त्याचा भंग केल्यास मिळणाऱ्या शिक्षेच्या भयाने। ज्या कायद्याच्या बाबतीत नीती अनितीचा प्रश्न उपस्थित होत नाही अशा कायद्यांना ही गोष्ट विशेष करून लागू पडते। कायदा असो किंवा नसो, शिष्ट गणले जाणारे लोक एकाएकी चोरी करणार नाही, तरी पण रात्रीच्या वेळी सायकलवर दिवा लावण्याच्या नियमातून निसटून जाण्याची चांगल्या चांगल्या माणसांनाही दिक्कत वाटत नसते, आणि असले नियम पाळण्याचा कोणी सल्ला दिला तरी तो मान्य करण्यास चांगले लोकही चटकन तयार होत नाहीत। पण त्याच नियमाला कायद्याचे स्वरूप मिळाले की मग तो मोडल्यास दंड होण्याची धास्ती असते, आणि दंड भरण्याच्या अडचणीत सापडू नये म्हणून तरी ते रात्र होतात सायकलींवर दिवा लावतील। अशा तऱ्हेने केलेले नियमपालन हे स्वेच्छेने केलेल्या नियमपालनात मोडत नाही, पण सत्याग्रही जो समाजाच्या कायद्याला मान देईल तो मान ज्ञानपूर्वक स्वेच्छेने मान देणे हा धर्म आहे असे समजून देईल। अशा तऱ्हेने ज्याने समाजाच्या नियमांचे हेतुपूर्वक पालन केले आहे त्याच्या अंगीच त्या नियमांच्या नीती अनितीचा न्याय करण्याची शक्ती येते व त्यालाच विशिष्ट नियमांचा भंग करण्याचा अधिकार प्राप्त होतो। लोकांनी अशा तऱ्हेचा अधिकार प्राप्त करण्यापूर्वीच मी त्यांना सविनय भंग करण्यास सांगितले। ही माझी चूक मला पर्वतासमान वाटली आणि खेडा जिल्ह्यामध्ये प्रवेश करताच मला खेडा सत्याग्रहाचे स्मरण झाले आणि असे वाटले की मुळातच मी रस्ता चुकलो। लोक सविनय भंगाला लायक व्हायचे तर अगोदर त्यांना त्यांच्या गूढ रहस्याचे ज्ञान झाले पाहिजे हे माझ्या लक्षात आले। जे लोक मनाने रोज कायदे मोडतात, गुप्तपणे ज्यांनी अनेक वेळा कायदे मोडलेले आहेत, त्यांना एकाएकी सविनय भंगाचे मर्म कसे कळावे, त्याचे नियम ते कसे पाळू शकणार? ही आदर्श स्थिती हजारो किंवा लाखो लोक प्राप्त करू शकणार नाहीत हे सहजी लक्षात येण्यासारखे आहे, पण असे असेल तर सविनय भंग सुरू करण्यापूर्वी लोकांना समजावून देणाऱ्या व त्यांना प्रतिक्षणी मार्ग दाखविणाऱ्या स्वयंसेवकांचे दल निर्माण झाले पाहिजे आणि त्या दलाला सविनय भंगाची व त्यांच्या मर्यादांची परिपूर्ण माहिती झालेली असली पाहिजे। अशा तऱ्हेने मनात विचार घोळवीत मी मुंबईस गेलो आणि सत्याग्रह सभेमार्फत सत्याग्रही स्वयंसेवकांचे दल उभारले। दलामार्फत लोकांना सविनय भंगाची माहिती देण्यासाठी स्वयंसेवकांचे शिक्षण हाती घेतले आणि माहिती देणारी पत्रके काढली। हे काम चालू झाले खरे, पण मला दिसून आले की लोकांना त्याच्याबद्दल गोडी वाटेल असे मला करता आले नाही। स्वयंसेवकांची गर्दी जमली नाही, ज्यांची नावे नोंदविली त्यापैकीही सर्वांनी शिक्षण घेतले असेही म्हणता येत नाही। अधिक काळ लोटला तसतशी नवीन नावे नोंदविण्याची संख्याही वाढण्याऐवजी घटतच चालली. मी ताडले की सविनय भंगाचे गाडे वाटले होते त्याहून सावकाश चालणार.